पर स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात। प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com। हा धडा आहे रविवारी 5 डिसेंबर 2021। विषय एकमेव कारण आणि निर्माण करता देव। सोनेरी मजकूर नीती सूत्रे। परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला। परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले। उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता। चला परमेश्वराची स्तुती करूया। जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करूया। परमेश्वराला धन्यवाद देणारी गाणे गाऊया। त्याला आनंदी स्तुती गीते गाऊया। का कारण परमेश्वर मोठा देव आहे। इतर देवांवर राज्य करणारा तो महान राजा आहे। सगळ्यात खोल दर्या आणि सर्वात उंच पर्वत परमेश्वराचे आहेत। महासागरही त्याच्याच आहे। त्यानेच तो निर्मिळ केला। देवाने स्वतःच्या हाताने वाळवंट निर्माण केले। चला आपण त्याची वाकून उपासना करूया। ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करूया। धडा उपदेश बायबल पासून उत्पत्ती। देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली। नंतर देव बोलला, प्रकाश होवो आणि प्रकाश चमकू लागला। देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे। नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला। देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र अशी नावे दिली। नंतर देव बोलला, जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो। देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले। नंतर देव बोलला, अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो। आणि तसे घडले। देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या जलसंचयास समुद्र अशी नावे दिली। आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे। मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू। समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील। तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला। देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला। नर व नारी अशी ती निर्माण केली। आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले। नहेम्या त्याच महिन्याच्या 24व्या दिवशी सर्व इस्रायल लोक उपवासासाठी एकत्र जमले। आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते। तसेच आपली विमनस्ता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती। 3 तास तिथे उभे राहून त्यांनी परमेश्वर देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथाचे वाचन केले। पुढे आणखी 3 तास त्यांनी आपल्या पातकांचे कबुली जबाब दिले आणि खाली वाकून परमेश्वराची उपासना केली। तू देव आहेस परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस। आकाश तू निर्माण केलेस। स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस। ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस। सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळ्याचा तूच निर्माता आहेस। तू सगळ्यात जीव ओतलेस। स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात। मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ मदतीसाठी केलेला धावा तू ऐकलास। त्यांच्या डोळ्या देखत तू तांबडा समुद्र दुभंगून दाखवलास। आणि ते कोरड्या जमिनीवरून चालत गेले. मिसरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते, पण तू त्या शत्रूला समुद्रात फेकून दिलेस आणि ते समुद्रात दगड बुडावा तसे बुडून गेले. शब्बात या तुझ्या विश्रांतीच्या खास दिवसाचा त्यांना परिचय करून दिलास. तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस. ते भोकेले होते म्हणून तू त्यांना आकाशातून अन्न दिलेस. ते तहानलेले होते म्हणून त्यांना खडकातून पाणी दिलेस. आणि तू त्यांना म्हणालास, या ही जमीन घ्या. आपल्या शक्ती सामर्थ्याने त्यांच्यासाठी तू जमीन संपादन केलीस. लोक. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसांत जखर्या नावाचा एक याजक होता. तो अबियाच्या याजक कुळातील होता. त्याला एक पत्नी होती. ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलिशिबा होते. दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते. परंतु त्यांना मूल नव्हते, कारण अलिशिबा वांझ होती आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते. जेव्हा जग जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता, देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याला भीती वाटली. देवदूत त्याला म्हणाला, जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलिशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे खरे आहे, हे मला कसे समजेल, कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नी सुद्धा वृद्ध झाली आहे. आणि देवदूताने उत्तर दिले. तो म्हणाला, मी गब्रियल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे. पण हे लक्षात ठेव, तू मुका राहशील. ते घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही, कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस. काही काळानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने तिने स्वतः एकांतवास पत्करला. ती म्हणाली, शेवटी आता प्रभूने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली. अलिशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला. नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, त्याला कोणते नाव ठेवायचे आहे. त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, त्याचे नाव युहान आहे. त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाची स्तुती करू लागला. यशया. मी परमेश्वर आहे, मीच फक्त देव आहे, दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस. आकाशातील ढगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडू. पृथ्वी दुभंगो तारण वाढू आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढू. मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे म्हणून पहा. मी पृथ्वी व तिवर राहणारी सर्व माणसे निर्माण केली. मी माझ्या हाताने आकाश केले आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो. परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली. मीच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही देव नाही. प्रकटीकरण. आमचा प्रभू आणि देव, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस. तू सर्व काही तयार केलेस, तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव मनुष्यासह विश्व निर्माण करतो आणि त्याचे संचालन करतो. विश्व आध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे, ज्याचा तो उत्क्रांत करतो आणि ते त्यांना घडवणाऱ्या मनाच्या आज्ञाधारक असतात. देव हा मनुष्याचा निर्माता आहे आणि मनुष्य परिपूर्ण राहण्याचे दैवी तत्व, दैवी कल्पना किंवा प्रतिबिंब मनुष्य परिपूर्ण राहतो. मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. जर कधी असा क्षण आला की जेव्हा मनुष्याने दैवी परिपूर्णता व्यक्त केली नाही, तर असा एक क्षण आला जेव्हा मनुष्याने ईश्वर व्यक्त केला नाही आणि परिणामी एक वेळ जेव्हा देवता व्यक्त केली नाही म्हणजे अस्तित्वाशिवाय. देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञानाला कोणतीही चूक कळत नाही किंवा सुसंवादाकडे परत येत नाही, परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. उत्पत्तीच्या विज्ञानामध्ये आपण वाचतो की त्याने जे काही बनवले होते ते सर्व त्याने पाहिले आणि पहा ते खूप चांगले होते. शारीरिक संवेदना अन्यथा घोषित करतात आणि जर आपण सत्याच्या नोंदींप्रमाणे त्रुटीच्या इतिहासाकडे लक्ष दिले तर पाप आणि मृत्यूची शास्त्रवचनीय नोंद भौतिक इंद्रियांच्या चुकीच्या निष्कर्षाला अनुकूल करते. पाप आजारपण आणि मृत्यू हे वास्तवापासून रहित मानले पाहिजे कारण ते चांगले आहेत. देव पिता माता हे देवतेचे नाव आहे जे त्याच्या आध्यात्मिक सृष्टीशी त्याचे कोमल नाते दर्शवते. प्रेषिताने ते शब्दांत व्यक्त केले जे त्याने एका उत्कृष्ट कवीच्या मान्यतेसह उद्धृत केले कारण आपण देखील त्याची संतती आहोत. निर्माता आत्मा मन बुद्धिमत्ता वास्तविक आणि चांगले असलेल्या सर्वांचे सजीव दैवी तत्व आत्म अस्तित्व जीवन सत्य आणि प्रेम जे परिपूर्ण आणि शाश्वत आहे पदार्थ आणि वाईट यांच्या विरुद्ध ज्याचे कोणतेही तत्व नाही. देव ज्याने जे काही बनवले ते बनवले आणि स्वतःच्या विरुद्ध अणू किंवा घटक निर्माण करू शकला नाही. सॅक्सन आणि इतर 20 भाषांमध्ये देवासाठी चांगली संज्ञा आहे. पवित्र शास्त्र घोषित करते की त्याने जे काही चांगले बनवले आहे ते स्वतः सारखेच आहे तत्व आणि कल्पनेत चांगले. म्हणून आध्यात्मिक विश्व चांगले आहे आणि तो जसा आहे तसा देव प्रतिबिंबित करतो. देवाचे विचार परिपूर्ण आणि शाश्वत आहेत. पदार्थ आणि जीवन आहेत. भौतिक आणि ऐहिक विचार मानवी आहेत ज्यात त्रुटी आहेत आणि देव आत्मा हे एकमेव कारण असल्याने त्यांना दैवी कारणाचा अभाव आहे. ऐहिक आणि भौतिक वस्तू मग आत्म्याच्या निर्मिती नाही, ते आध्यात्मिक आणि शाश्वतच्या बनावट आहेत. नश्वर कलहाचा पाया हा मनुष्याच्या उत्पत्तीची खोटी जाणीव आहे. योग्य सुरुवात करणे म्हणजे योग्य रीतीने समाप्त होणे. मेंदूपासून सुरू होणारी प्रत्येक संकल्पना खोटी सुरू होते. दैवी मन हे अस्तित्वाचे एकमेव कारण किंवा तत्व आहे कारण पदार्थात नश्वर मनात किंवा भौतिक स्वरूपात अस्तित्वात नाही. मर्त्य हे अहंकारी असतात. ते स्वतःला स्वतंत्र कामगार वैयक्तिक लेखक आणि देवता तयार करणार नाही किंवा करू शकत नाही अशा एखाद्या गोष्टीचे विशेषाधिकार प्राप्त प्रवर्तक मानतात. नश्वर मनाची निर्मिती भौतिक आहे, केवळ अमर आध्यात्मिक मनुष्य सृष्टीच्या सत्याचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा नश्वर मनुष्य त्याच्या अस्तित्वाच्या विचारांना अध्यात्मात मिसळतो आणि केवळ देव कार्य करतो त्याप्रमाणे कार्य करतो, तेव्हा तो यापुढे अंधारात डोकावून पृथ्वीला चिकटून राहणार नाही, कारण त्याने स्वर्गाची चव चाखलेली नाही. दैहिक विश्वास आपली फसवणूक करतात, ते माणसाला अनैच्छिक ढोंगी बनवतात. जेव्हा तो चांगले निर्माण करतो तेव्हा वाईट निर्माण करतो, जेव्हा तो कृपा आणि सौंदर्याची रूपरेषा तयार करतो तेव्हा विकृती निर्माण करतो, ज्यांना तो आशीर्वाद देतो त्यांना इजा करतो. तो एक सामान्य चुकीचा निर्माता बनतो जो त्याला अर्थदेव मानतो. त्याच्या स्पर्शाने आशा धुळीला मिळते, ती धूळ आपण सर्वांनी धुळीला मिळवली आहे. तो बायबल भाषेत म्हणू शकतो, जे चांगलं मी करू इच्छितो ते मी करत नाही, पण जे वाईट मी करू इच्छित नाही ते मी करतो. एकच निर्माता असू शकतो ज्याने सर्व निर्माण केले आहे. ख्रिश्चन विज्ञान उलगडणे सादर करते, वाढ नाही, ते रेणूपासून मनापर्यंत कोणतीही भौतिक वाढ दर्शवत नाही, तर मनुष्य आणि विश्वाला दैवी मनाचे संस्कार करते. मानवी पिढी जसजशी बंद होईल तस तसे शाश्वत सुसंवादी अस्तित्वाचे अतूट दुवे आध्यात्मिकरित्या ओळखले जातील आणि मनुष्य पृथ्वीवरील पृथ्वीचा नाही तर देवाबरोबर सहअस्तित्व असलेला प्रकट होईल. मनुष्य आणि विश्व हे आत्म्यापासून उत्क्रांत झाले आहेत आणि आध्यात्मिक आहेत हे वैज्ञानिक सत्य दैवी विज्ञानात निश्चित आहे. आणि हे पुरावे आहे की पाप आणि रोगाची भावना गमावल्यावरच मनुष्यांना आरोग्याची भावना प्राप्त होते. मनुष्य सृष्टीकर्ता आहे असे मानत असताना मनुष्याला देवाची निर्मिती कधीच समजू शकत नाही. देवाने आधीच निर्माण केलेली मुले तेव्हाच ओळखली जातील जेव्हा मनुष्याला अस्तित्वाचे सत्य सापडेल. अशा प्रकारे असत्य आणि भौतिक गोष्टींचा नाश होत असतानाच खरा आदर्श माणूस त्या प्रमाणात प्रकट होतो. यापुढे लग्न न करणे किंवा लग्नात दिले हे मनुष्याचे सातत्य किंवा देवाच्या अमर्याद योजनेतील वाढत्या संख्येची भावना बंद करत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या हे समजून घेण्यासाठी की एकच निर्माता आहे देव, सर्व सृष्टी उलगडून दाखवतो, शास्त्राची पुष्टी करतो, वियोग नाही, वेदना नाही आणि मनुष्य मरणहीन आणि परिपूर्ण आणि शाश्वत असल्याची गोड खात्री देतो. सर्जनशील तत्व जीवन सत्य आणि प्रेम देव आहे. ब्रह्मांड देवाला प्रतिबिंबित करते. फक्त एक निर्माता आणि एकच निर्मिती आहे. या सृष्टीमध्ये आध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या ओळखींचा समावेश आहे, ज्या अनंत मनामध्ये स्वीकारल्या जातात आणि कायमचे प्रतिबिंबित होतात. या कल्पना अनंतापासून अनंतापर्यंत आहेत आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे देवाचे पुत्र आणि कन्या. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल।